Hi-Fi. Maratisaze. केली सुरुवात माझी वेगळीच बात जेव्हा पेन आणि कागद मी घेतला हातात केली सगळ्यांवर मात खूप पाहिली मी वाट कारण रॅपिंग मराठी भाऊ माझ्या रक्तात शब्द आला जोडला मी शब्द खूप पाहिली मी वाट कधी राहिलो मी स्तब्ध नव्हतं जवळ माझ्या काही नव्हतं काही उपलब्ध होती साथ मला मित्रांची मनामध्ये चित्त सिद्ध करण्यासाठी आज स्वतःला खेळलो मी युद्ध हरलो मी पडलो मी नडलो मी याच्यात कळत न कळत घडलो मी चढलो मी शिखर जे चढायचं होतं आणलं मी घडवून जे घडवायचं होतं जळणाऱ्यांनी घातली तोंडात बोट पाच दाखव जगाला आज मराठी साज 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 खूप सारे बोले मला गावाकडचा रॅपर तू शब्द नाही शुद्ध पहिले शिक मराठी प्रॉपर तू गाण्यात आणि ग्लॅमर कर पोरींचा वापर गाण्यात नाही मसाला सांग कसा विकणार तू गावठी जर राहिला तर सांग कसा टिकणार मानली नाही हार मी लिहित गेलो सत्य स्वप्न केलं साकार जे बोलले अशक्य आज रचला इतिहास मी केलं सारं शक्य गावाकडच्या पोरावर बीबीसीचं लक्ष गावाकडच्या पोरावर बीबीसीचं लक्ष दाखव जगाला आज मराठी साज 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 मराठी स्वॅग आहे मराठी साज आहे मना मनात शिवाजी राज आहे मराठी असल्याचा गर्व नाही मराठी असल्याचा मलाले माझे हाताला खाजे पण सोडली नाही राजे शेतकऱ्याचा मुलगा माझा सगळं काही ताजे मी हवा नाही करत पण मीच माझा बॉस आहे भाऊ माझ्यात मी ब्रँड आहे तू तुझ्याकडे ठेव तुझा सीव्ही वाला रॅप रिसेट केला मी मराठी रॅप वाला ट्रेंड आहे दाखव जगाला आज मराठी साज